नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत एनडीटीव्ही जागतिक शिखर सभेत मार्गदर्शन करतले. मंगळारा आणि ब्रेस्तारा जावपी 16व्या ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका शिखर सभेत वाटो घेवपाखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियेक वतात. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अनु ऑगस्ट महिन्यात 18,53,000 निवळ वांगडी जोडल्यात. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय आज नवी दिल्लीत ई श्रम पोर्टलाचा शुभारंभ करतले. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीत शारी जमनीच्या नोंदी खातीर सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षणातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचेर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उक्तावण करतले. दुबईत झाल्या बायलांच्या संसारिक कप T20 सर्तीत काल राती निमण्या खेळात न्यूझीलंड पंगडान दक्षिण आफ्रिकेक 32 धावण्यांनी हारून पहिले वस्तादपण मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जावपी एनडीटीव्ही जागतिक शिखर सभा 2024 द इंडिया सेंच्युरी या कार्यावळीत संबोधित करतले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री मोदी हांणी सांगले, आज सकाळी 10 वरांचेर शिखर सभेत संबोधन करपाची आस्त आसा. भारताच्या वाढीच्या प्रक्षेप वृत्तान खऱ्या अर्थान संसारिक लक्ष वेधून घेतला आणि आमची युवा शक्त आमच्या राष्ट्राक नव्या उंचायेर व्हरता. भारताच्या मुखेल पावलांविषयी आणि आम्ही कित्याक जागतिक उजवाडाचो बिंदू थारतात हाचेर प्रधानमंत्री उलयतले. तसेच ह्या शिखर सभेत भूतानाचे प्रधानमंत्री शेरिंग टोपके, बार्बाडोसाचे प्रधानमंत्री मिया मॉटली आणि ब्रिटनचे आदले प्रधानमंत्री डेव्हिड कॅमेरॉन आणि हेर लोकांचोय आस्पाव आसतलो. 22 आणि 23 तारखेक जावपी 16व्या ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्स शिखर सभेत वाटो घेवपाखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियेक वतले आणि गटाच्या वांगड्यांच्या फुडाऱ्यांकडेन आणि हेर आमंत्रित लोकांकडेन द्विपक्षीय बसका घेतले. ह्या गटाचो 9 वांगडी विस्तार झालो. दक्षिण आफ्रिकेत 2023 वर्सा जाल्ल्या शिखर सभेत इजिप्त, इराण, इथिओपिया आणि UAE हांका वांगडीपण मेळ्ळे उपरांत ही पहिलीच शिखर परिषद आसा. रशियेच्या अध्यक्षतेखाला काझानात जावपी 16व्या ब्रिक्स शिखर सभेत वाटो घेवपाखातीर रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या आमंत्रणाप्रमाण प्रधानमंत्री मोदी 22 आणि 23 ऑक्टोबर मेरेन रशियेक भेट दितले असे विदेश व्यवहार मंत्रालयान एका निवेदनात सांगला. काझानात जावपी शिखर परिषद फकत जागतिक उदरगत आणि सुरक्षेखातीर बहुपक्षीयताय घटमूट करप या विषयाचेर आसा आणि फुडाऱ्यांक मुखेल जागतिक प्रस्नांचेर चर्चा करपाक महत्वाची माची दितले. ब्रिक्सान सुरू केल्ल्या उपक्रमांची प्रगती मोलावपाची आणि फुडल्या सहकार्या खातीर संभाव्य वाठार वळखुपाची मोलादीक संद दितली. मुखेल ब्रिक्स बसके भायर आशिया, आफ्रिका, मध्य उदेंत आणि लॅटिन अमेरिकेतल्या प्रतिनिधींचो आस्पाव आशिल्ल्या ब्रिक्स आणि जागतिक दक्षिण संसाराचे फुडार एकठाय बांधप या विषयाचेर ब्रिक्स प्लस स्वरुपात बसका आसतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीतल्यान 6,700 कोटी रुपयांपरस चढ मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालून उक्तावण केले. या उपक्रमात मध्य प्रदेशातल्या रिवा, छत्तीसगढातल्या अंबिकापूर आणि उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर हंगा 3 विमानतळांचे उक्तावण, प्रादेशिक जोडणी येवजण उडाण, उडे देश का आम नागरिक खाला विकसित केल्यात. शिक्षण कुशळटाय उदरगत, खेळां भलायकी, पर्यटन आणि हेर क्षेत्रासयत उदरगत प्रकल्प वाराणसीत सुरू केल्यात, जका लागून लोकांच्या जिणेचो दर्जो सुधारतलोच पूण तरणाट्यां खातीर रोजगाराची संद निर्माण जातली हाचेर हे वेळार उलयतना प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. हे कार्यावळीक उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री मोदी हांणी मध्य प्रदेशातल्या रिवा विमानतळ, छत्तीसगडातल्या अंबिकापूर हांगा मा महामाया विमानतळ आणि उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर हांगा सरसावा विमानतळ हांच्या नव्या टर्मिनल इमारतींचे उक्तावण करून जोडणी सुधारपा खातीर आपल्या सरकाराची बांधिलकाय दाखवून दिली. प्रधानमंत्र्यांनी वाराणसीतल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टेचा विस्तार आणि नवी टर्मिनल इमारत आणि संबंधित कामांची बुनयाद घाली. तसेच उत्तर प्रदेशातल्या आग्रा विमानतळार, बिहारातल्या दरभंगा विमानतळार आणि अस्तंत बंगालातल्या बागडोगरा विमानतळार न्यू सिव्हिल एन्क्लेव्हाची बुनयाद घाली. तसेच प्रधानमंत्र्यांनी सारनाथात बौद्ध धर्मासंबंधित वाठारांच्या पर्यटन उदरगतीच्या वावराचे उक्तावण केले. बनासूर देऊळ आणि गुरुधाम देऊळात पर्यटनासंबंधित उदरगतीची कामं आणि उद्यानांच्या सोबितकाय आणि पुनर्विकास असे हेर जायते उपक्रम सुरू केले. उत्तर प्रदेशातल्या अलीगढ शहरात आज राजा महेंद्र प्रताप सिंग राज्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सुवाळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुखेल सोयरे म्हणून हजीर रावतले. दीक्षांत सुवाळ्या वेळार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांक उपराष्ट्रपती धनखड आणि उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आनंदीबेन पटेल 41 भांगरा पदका भेटयतले. दीक्षांत सुवाळो सकाळी 11 वरांचेर सुरू जातलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अनु ऑगस्ट महिन्यात 18,53,000 निव्वळ वांगडी जोडल्यात. या महिन्यात सुमार 9,30,000 नव्या वांगड्यांची नोंदणी झाल्या असे कामगार आणि रोजगार मंत्रालयान सांगला. वट्ट नव्या वांगड्यातल्या सुमार 2.53 लाख बायलां वांगडी आसात. मंत्रालयान सांगले की नव्या वांगड्यांची वाढत वचपी रोजगार संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्याविषयी वाढिल्ली जागृताय आणि ईपीएफओच्या यशस्वी जागृताय कार्यावळींक लागून जाऊंक शकता. फाटल्या वर्सा ऑगस्टाच्या तुळेत वर्साक 9% वाढ झाल्या जी रोजगार संद वाढिल्ल्याचे दाखयता असे मंत्रालयान मुखार सांगले. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया आज नवी दिल्लीत ई श्रम पोर्टलाचा शुभारंभ करतले. हे वरवी असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांक सगळ्यो सुविधा एकाच सुवातेर मेळटल्यो. असंघटीत क्षेत्रातल्या कामगारां मेरेन वेगवेगळ्यो सरकारी येवजण्यो सोपेपणान पावच्यो हे खातीर ई श्रम पोर्टलाची भूमिका महत्वाची थारतली. असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांक तयार केल्ल्या सगळ्या समाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी येवजण्यांच्या लाभार्थ्यांविषयी सगळी माहिती एकाच मंचाचेर प्रभावीपणान एकठांय करप हो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत आसा. हाका लागून असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांक तांचे खातीर तयार केल्ल्या येवजण्यांविशी जाणविकाय जावपाक मजत जातली. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीत शारी जमनीच्या नोंदी खातीर सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षणातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचेर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उक्तावण करतले. शारी जमनीच्या नोंदी आधुनिकीकरणात जागतिक उत्तम पद्धती दाखोवप, लागू आशिल्ले तंत्रीक उपाय सादर करप आणि वेचून काढिल्ल्या शारी वाठारांखातीर पायलट प्रकल्प नियोजनाक सुविधा दिवप हो कार्यशाळेचो मुखेल हेत आसा. तशेंच प्रमाणीकरणाचो उणाव, डेटा सुरक्षा आणि भागधारकांखातीर क्षमता निर्माण करप अशा आव्हानांचेर कार्यशाळेत भर दितले. 2 दिसांच्या कार्यशाळेत केंद्र सरकाराचे मंत्रालय आणि खाते, राज्य आणि संघराज्यातले महसूल आणि शार उदरगत सचिव, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि तंत्रज्ञान पुरवणदार हांचो आसपाव आशिल्ल्या संबंधित भागधारकांक एकठांय हाडपाचो हेतू आसा. महाराष्ट्रात जावपी विधानसभा वेंचणुके आदी राज्यात राजकीय घडामोडींनी नेट घेतला. फाल्यां वेंचणुके खातीर अधिसुचोवणी जारी जातली. नामांकनां दाखल करपाची निमाणी तारीख 29 ऑक्टोबर. भाजपान वेंचणुके खातीर 99 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. खेळांत दुबईत जाल्ल्या बायलांच्या संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या निमण्या खेळात न्यूझीलंड पंगडान दक्षिण आफ्रिकेक 32 धावण्यांनी हारोवन आपले पहिले वस्तादपण जोडले. कर्णधार सोफी डिवाईनच्या फुडारपणाखाला न्यूझीलंडान हो इतिहास घडयलो. न्यूझीलंडच्या अमेलिया कर हिणे सगळ्यात चड 43 धावण्यो केल्यो, तर ब्रूक हॉलिडे 38 आणि सुझी बेट्स हिणे 32 धावण्यांचे योगदान दिले. न्यूझीलंडान दक्षिण आफ्रिकेक 159 धावण्यांची मोख दिल्ली, पूण दक्षिण आफ्रिकेक निर्धारित 9 बाद 126 धावण्योच करप शक्य जाले. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत NDTV जागतिक शिखर सभेत मार्गदर्शन करतले. 16व्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्स शिखर सभेत वाटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियेक वतात. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अनु ऑगस्ट महिन्यात 18,53,000 निव्वळ वांगडी जोडल्यात. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय आज नवी दिल्लीत ई श्रम पोर्टलाचा शुभारंभ करतले. दुबईत जाल्ल्या बायलांच्या संवसारीक कप T20 सर्तीत काल राती निमण्या खेळात न्यूझीलंड पंगडान दक्षिण आफ्रिकेक 32 धावण्यांनी हारोवन पहिले वस्तादपण मेळयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.